चीनीमंडी.com पॉडकास्ट।
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता देशाला संबोधित करणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता देशाला संबोधित करणार आहेत। देशात लॉकडाऊनमुळे विविध राज्यातील मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर पंतप्रधान देशाला संबोधित करणार आहेत, याची माहिती प्रधानमंत्री कार्यालयानं ट्विटरवर दिली। प्रधानमंत्री कार्यालयानं ट्विटरवर सांगितलं की @नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता देशाला संबोधित करतील। असं मानलं जात आहे की COVID-19 महामारीदरम्यान पुढील निर्णयाबाबत प्रधानमंत्री मोदी देशाला संबोधित करतील।